इडापिडा दूर पडेल, लक्ष्मीचं पाऊल घरात पडेल, स्टेट बँकेच्या गृह कर्जातून घर दार उजळून निघेल.
स्टेट बँकेचा गृह कर्ज देवाण घेवाण प्रस्ताव दिनांक 4 डिसेंबर 2010 ते 19 डिसेंबर 2010 या कालावधीत आपल्या अधिक व्याज दराचे गृह कर्ज भारतीय स्टेट बँकेच्या कमी दराच्या गृह कर्जासह देवाण घेवाण करा. रुपये 1 लाख ते 5 लाखांपर्यंत 5 वर्षांसाठी 9 गंभीर आजारांसाठी मोफत आरोग्य विमा मिळवा.